पुन्हा एकदा तोच शब्द, निरक्षण कौशल्य. शालेय जीवनातील अनुभव आणि प्रसंग यावर केलेली ही पुलंची कॉमेंट्री म्हणजे अगदी गोल्ड. चला तर मग जाऊया पुन्हा शाळेत.
स्वागत आहे आपलं वादच नाही मध्ये. भूपाल लिमये, ध्रुव पाटे आणि मी विनीत अलुदकर आपलं स्वागत करत आहे. आजचा विषय आहे पु ल देशपांड्यांचं बिग्री ते मॅट्रिक. आय थिंक थोडस इंट्रोडक्शन असं आहे बिग्री ते मॅट्रिकचं, की बिग्री ते मॅट्रिक फॉर टुडेज जनरेशन एस्पेशली जे इंग्लिश मिडियममध्ये आहेत, इज द लिटरल ट्रान्सलेशन इज केजी टू टेन्थ मॅट्रिक्युलेशन. आणि पु ल देशपांड्यांनी बिग्री ते मॅट्रिक हे जे पूर्ण त्यांचं
प्रवास असतो,
प्रवासच आहे तो. म्हणजे मी आता हे तिसऱ्यांदा आज ऐकलंय या आठवड्यात, आणि आय थिंक दरवेळेला वेगळंच अप्रिसिएशन मला होतंय याचं. पण मला असं वाटतंय की हे परत म्हणजे एक मला आज म्हणजे वेगळ्या ट्रॅकवर स्टार्टला जायचंय. आपण स्पेसिफिक्स मध्ये जाऊच नंतर, आणि आय विल लीव इट, आय विल पुश इट ऑन टू यू बोथ ऑफ यू. पण आपण पुलांना किती, म्हणजे असं मला वाटतंय की वी हॅव ऍज अ कम्युनिटी आपण पुलांना फार ग्रांटेड घेतले. दिस इज, आय डोंट थिंक दिस सॉर्ट ऑफ म्हणजे काय म्हणतात हे जे कथाकथन आहे हे दुसऱ्या कुठल्याही भाषेत या लेवलचं झालेलं आहे. की म्हणजे काय त्या माणसाने ते पहिलं जे दामले मास्टरचं डिस्क्रिप्शन आहे चार, म्हणजे इट इज ऍक्च्युअल पोएट्री. म्हणजे ते जे त्यांनी यू हॅव दीज रील्स ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन युअर हेड, असे स्लाईड शो झालेले आहे की दामले मास्टर काय करतायत. ते चार वर्ग एकदम हे करतायत, त्या दोन हावता एका हौदाला दोन तोट्या ए रेड्या काही पण काय, म्हणजे ते काय चाललंय. दॅट होल 2-3 मिनिटचा जो स्टँडअप आहे. अँड यु नो वेन आय वॉज लिस्निंग, मी बिग्री ते मॅट्रिक मी खूप उशिरा ऐकलं. आय रिमेंबर आय वॉज इन, म्हणजे मला वाटतं 10वीत वगैरे असताना मी ऐकलं होतं, कारण याचं हे ऑफिशियली रिलीज नाही झालंय. ते दूरदर्शन मध्ये होतं आणि याची क्वालिटी चांगली नाही आहे. सो माझ्या बाबांनी रेकॉर्ड केलं होतं ते खूप आधी. पण अँड तेव्हा मला एवढं कळत नव्हतं, ऑफकोर्स आय कुड, पण मला असं वाटतं की असं जस्ट थॉट मला चाटून गेलेला आहे पुलांच्याच भाषेत, की फारच म्हणजे पुलांना आपण फार ग्रांटेड घेतले. दिस इज इनक्रेडिबल. म्हणजे जे जे ते जसं त्यांची मांडण्याची पद्धत आहे, फॉरगेट फॉर द मोमेंट हिज जिनियस ऑफ प्रेझेंटिंग ह्युमर, बट यु नो प्रेझेंटिंग ह्युमर आउट ऑफ नथिंग अँड द ओरेशन स्किल्स, द डिलिव्हरी स्टाईल. एक आय रिमेंबर इन द लास्ट पॉडकास्ट ध्रुवनी काढलं होतं की ही इज नोटेड की एव्हरी थर्ड वाक्याला everyone is laughing. And here similarly, how is, I mean, you look at today's stand-up comedians, the even like Jerry Seinfeld, whom we like so much, this is a scale which is unmatched, because and he's doing it live, there are no edits, he's doing a stand-up for an hour. This is unbelievable, you know. And jari tan lihilela asel, khup work kelela asel, tari sudha it is a live delivery are, mhanje tyachyamare asa kai tani asa lekhi nahiye te, mhanje he is. So I mean, just the thought that have you seen anyone close to this in terms of just efficiency, forget the depth for a minute, but you know, like an hour of delivery,
one completeness jo hai na to genius hai. mane tyabaddal apan je
yeah
besur tharu apan jar apan tyabaddal kahi bolala to prayatn hoil to bolun tasa fakt anand ghiu shakto apan. आणि ग्रांटेड पेक्षा आपण चेरिश केलं
पाहिजे. पण आय वॉन्ट टू गो लिटल इन टू द कम्पॅरिझन मोड. लाईक आय जस्ट वॉन्ट टू नो इज इट, वाय आय एम सेईंग इज बिकॉज ग्रांटेड, म्हणजे आय एम नॉट सेईंग इन अ बॅड वे, बट आय एम सेईंग की यु नो ग्रांटेड कसं असतं की तुम्ही आता म्हणजे लहानपणी, की आता आपण मुलांना आपल्या मुलांना सांगतो दिस इज रिअली रिडिक्युलस, पण आपण सांगतो की अरे तू तिसरी गोष्ट मागू नको, यु नो डोंट आस्क फॉर अ थर्ड बॉल ऑर अ थर्ड रॅकेट, यु नो यू हॅव टू अँड लॉट ऑफ पीपल डोंट हॅव इव्हन द इवन द टू. सो कम्पॅरिझन तुम्हाला एक रिलेशन रिलेटिव्हिटी येते, यु नो की बाबा कुठे आहात तुम्ही. सो आय एम जस्ट सेईंग इन टर्म्स ऑफ, आय जस्ट वॉन्ट टू मेक अकॅडमिक कम्पॅरिझन इफ पॉसिबल. यु नो आय मीन ध्रुव इज इन यूएस, ही नोज अ लॉट ऑफ कॉमेडियन्स देअर एज वेल. ध्रुव, डू यू नो एनीथिंग क्लोज टू दिस इन टर्म्स ऑफ जस्ट एफिशियन्सी डिलिव्हरी, यु नो फॉर सो लॉंग सो कन्सिस्टंटली द अमाऊंट ऑफ कंटेंट इज पुट आउट देअर. You know,
I think that there are a couple. I mean, I'm sure there must be, but I think the difference here is the relatability, right? There are few that you can relate to as well as you can with Pula, including in Bigri Te Metric being a very good example. The funny thing is that A, you relate to it, but B, there is enough unique experience that you didn't quite have exactly in all his stories. But at the same time, it's very relatable. So I think Tyamanani, it's a high bar to say that, you know, is there anyone like that internationally? Because that's not been our experience. So I think there are similar Jerry Seinfeld, of course. But one thing about Seinfeld is his story is typically, you know, if you look at any single story that he does about a particular thing, it lasts about a minute or two, you know, and then he moves on into some other topic. He goes from socks to, you know, tickets or whatever. This is somewhat unique that you take one story or one theme or one character and you go on for anywhere between 25 to 50 minutes. I think that is quite unique, for sure. And as far
also,
as I know,
also the frequency which actually you took out, tu to bishay kadla ki kiti vela manje te hasya, not like he's waiting for a long time for a punchline, and even when he's setting it up, that itself is so appealing. Like even if it is not funny, you are riveted, like your attention doesn't go anywhere, and that is very difficult, you know, for 1 hour, you know, to do this for 1 hour, you know, where you are keeping someone's attention, and it's not just keeping. You engrossed this. You are like, you know, I mean, this is just, that's why I said, is it that in a way we took him for granted, you know, because there's nothing close to this anywhere. Just in frequency, Surat Dhruv to Pilers, frequency kaa yari hai chamane sudha. It's in amazing. Kute hi repetition nahi hai. And it's high content writing. It's just extremely high content.
Yeah. And dar vela aikla ki te tyatna ek tumhala navin ek kaitri, tumhe ek navin tikani tumhala ekdam te hai karta.
Yeah.
भेटून जातं
बरोबर आहे. आणि आय थिंक तेच मला म्हणजे स्टार्टिंगला म्हटलं की दॅट इज साईन ऑफ रिअली टॉप नॉच लिटरेचर ऑर आर्ट, यु नो, कारण दरवेळेला तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये नवीन सापडण्याचं सामर्थ्य असेल, यु नो, इफ दॅट हॅज द कपॅसिटी टू सरप्राईज यू, अँड यु नो पुलं इज अ क्लासिक एक्झाम्पल. आय थिंक दॅट इज अमेझिंग, कारण ते शिळं होत नाही मग बेसिकली, त्याचं ते ताजे पण, इट इज ऑलवेज फ्रेश, समथिंग न्यू इज हॅपनिंग ऑल द टाइम. But I mean, I just wanted to gloat a little bit on this before we moved ahead. But the first 3 minutes of Damle Master's class, म्हणजे काय सांगू, म्हणजे ते म्हणजे अक्षरशः ते दामले मास्टर समोर आले आमच्या, आणि ते कसे ते पहिली दुसरी तिसरीला रेड्याला बरोबर डुकराशी बोलतोय, डुकराला रेड्याशी बोलतोय, आणि दुसरं त्यांनी एक असं पंचलाईन टाकलं, चुकून सुद्धा आजारी पडायचे नाहीत. हे मला वाटतंय आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेलं आहे. आय थिंक दिस आय एम शुअर हॅपन्ड विथ अस, की आपल्याला जे वाटायचं की आज हा लोक येऊ दे, तो बरोबर तो कधी यायचंच ते लोक, ते टीचर, म्हणजे हे काय नशिबाचे खेळ आहे ते, की जे सर्वात अनलाईक टीचर्स आहेत ते नेव्हर टू कॉफ्स.
आणि बरेच वेळा आपल्याला पण पकडायचे, ते पण एक व्हायचं त्यांच्याशी काय म्हणतात ना, सिलेक्टेड टार्गेट असायचे.
आपल्याला
वाटत आज आपल्याला नाही होणार, आपल्याला नाही होणार, आणि व्हायचंच नाही.
पण हे म्हणजे काय, तू नैसर्गिकच एक हे, म्हणजे दिस इज, आय वुड से दिस इज अ टाइमलेस ऑब्झर्वेशन, म्हणजे दिस ऑब्झर्वेशन स्टँड टुडे ऑल्सो ना. व्हॉट डू यू थिंक ध्रुव, हे दिस इज इट्स जस्ट स्टूड द टेस्ट ऑफ टाइम, दिस थिंग, की ते कधी चुकूनही आजारी पडायचे नाहीत.
That's probably like some version of the grass is greener on the other side, you know, or Murphy's Law, right? If something can go wrong, it will. I don't think that is technically correct, but it must be. That's a vaatta aplala. But yeah, that was funny.
Konitari padrat ticha he lapun khate. This was like amazing, you know, how he's handling that whole thing. And also it is like all of Puller's writings. This is a time capsule. Another 100 years will go and you will just know, listening to this without reading any book, what was happening. You will get the gist.
समोर उभं राहील, शाळा उभी राहील, शाळेला भिंत तरी आहे की नाही आपल्याला, तरी भिंतीवरच दिलंय सगळ्या, नुसतंच चौथी इयत्ता, पाचवी
इयत्ता,
शाळेचा पण तो अख्खा तो इन्फ्रास्ट्रक्चर पण बघणार काय, ते दामले मास्टर एकटे हकतायत अख्खे चार वर्ग. तर हेच किती इंटरेस्टिंग आहे.
त्याच्यावर परत मध्ये काहीतरी टाकतात की नशीब हे आपल्याप्रमाणे वागत नाही, हा धडा आम्हाला फार खूप आधी लांबपणी शिकवला, कारण दामले मास्टर चौथी झाल्यानंतर त्यांची बदली पाचवीला झाली. व्हेरी वॉज एक्सपेक्टिंग
लाईन मध्ये पण किती डेप्थ
होतो. आय नो,
जर आपण पण थोडस ग्लोट केलं तुझ्या भाषेत, तर नशीब हे खरंच
मनासारखं. आणि यु नो दॅट इज द थिंग विथ हिम. आता मला हे नोटीस झालं की ते मध्ये मध्ये तत्वज्ञान जे देत आहेत, किंवा थोडं काय तुम्ही म्हणाल लाईफ लेसन्स किंवा अ बिट ऑफ फिलॉसॉफी, बट इट्स गिव्हन इन सच लाईट वे. इफ यू थिंक ऑफ इट, इट इज देअर, बट असं काहीतरी सिरियस नाहीये पण इट इज ऍक्च्युली म्हणजे खरं आहे रे दिस इज अ लाईफ लेसन मॅम इन ओ माय गॉड
Yeah, but it, you know, if you think about the jokes and the life lessons, they are so closely woven to the context of the story, right? So you can't spin off these jokes very well into, you know, short 30-second, 1-minute jokes, knock-knock jokes, kaasa kaitri, because it is so tightly coupled. That's the same thing with the, you know, the life philosophy or the lessons. They are so tightly coupled to the story. And in some cases, they are so basic or simple ideas, but because of the context of the story, they take on much greater meaning. But that is one example, I think, very nice example. But here too, in, you know, going back to the way he has created that scene of Damle Master looking over essentially four classes at the same time, which is crazy to even think of, is just brilliant. Telling that मी पहिल्यांदा ऐकलं ना आय कुड नॉट टू बी ऑनेस्ट मला आय कुड नॉट अंडरस्टँड की काय चाललंय यु नो द सेकंड टाइम आय हर्ड इट आय रिअलाइज ही इज टेलिंग देर आर डिफरंट थिंग्स गोईंग ऑन इन द क्लास राईट वन किड इज स्टील सॉल्विंग द मॅथ प्रॉब्लेम वाईल ऑफ द टॅप्स फिलिंग द हौद वाईल द अदर किड्स आर इंटरॅक्टिंग विथ दामले मास्टर That is crazy. That is a perfect scene for, you know, some drama or somebody like it, this would be perfect to put up as a sketch.
I think Eka Vargala Ganit Shikotayat and that Ganit is being interrupted by all this middle thing where he's disciplining these other people. Tu kashala te angte, mi baktoy tu angte sodles, the one who is punished. Then there is one girl who's eating. तिला परकर मध्ये काय लपून खाते मग तिसरा तो म्हणतो ही इज ऍक्च्युली इव्हॅल्युएटिंग करेक्टिंग द समथिंग सो तू काय हे रसव काय झालंय हे झालंय मग एकाला सांगतो तू काय शुद्धलेखन केलंयस का हागलायस म्हणजे दिस इज अमेझिंग
त्याचबरोबर अटेंडन्स पण घेतात एकाचा अरे तू आज का नाही आला रे
बसा खाल्ली
लगेच निघाले म्हणे
काय अमेझिंग दिस इज लाईक टू गुड आणि आय मीन मुव्हिंग ऑन दॅट फर्स्ट दामले master thing only is like it is so captivating and tyachyanantar he moves on to the textbooks and textbooks mane aaye ki te itki kurup textbooks ki parat kadhi paili nahi which is true remember the textbooks were not that great too it was so ridiculous I mean they were so tyachyamane itka thought kami hota I don't know what it was a combination of bad printing come bad illustrations come very less thought
Correct.
into anything yeah. of appeal you know yeah, I mean there was no sense I think that was completely devoid ki hey appeal zala paije mulanna and that you can just rule that out when we were growing up
nahi pahila prashna tos padla ka ughdaycha ata hi question subject cha adhi hey ka ughdaycha prashna start hoy ki yachat kay asnar interesting
ani te basically sagile ki gokhlancha ek अंकगणित होतं आणि त्याच्यावर काय टाकलाय तरी तो जोक कृष्ण गोखले होते त्यांच्या मागे सोडून गांधींच्या मागे काय केले ओ माय गॉड
दॅट इज नॉट अमेझिंग
लाईक दॅट इज गुड दॅट इज जस्ट आणि
ह्याच्यातलं मला
या बट यु नो इट मेक्स यू वंडर इट इज अ गुड पॉज टू थिंक अबाउट वाय वी इवन हॅव टेक्स्ट बुक्स यु नो I think like as a professor now you know one of the reasons I realize teachers give textbooks to the class is because you know it is because they are too lazy to themselves come up with the questions for students to practice on you remember pratyek chapter at least I think in math vagara at the end of every chapter there were some homework problems kiwa some questions ani they sodvayche astat that is one big reason why they can lean on the textbook and to move the subject along there my point is I think the textbooks are designed for the teacher more than they are for the students like most things in education I think
for evaluation no at the end because they have to evaluate especially in India I don't know about US but you know when we were growing up we passed out in 95 93 tevha tar it was a mass thing right so how do you evaluate how does one move ahead if someone wants to do so the only evaluation is exams and the only easy way to do exams for a class of 60 which we were I mean I'm pretty sure US mane unheard asel the group of 60 and even now Abhinav our school has 60 right so it is just how does the teacher do it I mean the teacher that's not possible you don't have time there were 35 minute sessions so I mean there were no
shaalet mala so to books hi majorly mahatvacha goshti mark karnyasathi for example definitions one की त्याला आपण एक अंडरलाईन करायचो किंवा आपण त्याला मार्करनी करायचो स्पेलिंग्स मेन इम्पॉर्टंट वर्ड्स कुठले आहेत टर्मिनॉलॉजीज काय आहेत आय थिंक तिथे ते उपयोगी व्हायच्या पुस्तकं नाही, तर मग त्याला दुसरे सोर्सेस पण नव्हते.
हो बरोबर.
पण तुला आठवतं का वी यूज टू टेक नोट्स, रिमेंबर द टीचर वुड डिक्टेट, आय डोंट नो इफ दिस वॉज वेन इट स्टार्टेड, सिक्स स्टँडर्ड सेवन स्टँडर्ड मध्ये, पण असं टीचर काय वुड रीड समथिंग अँड यु नो यू वुड राईट डाऊन राईट कॉपी वॉट द टीचर वॉज सेईंग. हे प्रकार सुरू झाला, आय डोंट नो इफ दिस इज स्टील द केस अँड वेन इट हॅपन्स ऑर वॉट इज द पॉईंट ऑफ इट. इट वॉज लाईक यू वर क्रिएटिंग युअर ओन सेकंड टेक्स्ट बुक of the kinds of questions that the teacher would ask on the final or on the exams.
Yeah. Even त्याच्यावर पण एक comment आहे की यु नो शिक्षण आपण काय घेतो की आज जसं म्हणतोय की टीचरच्या तोंडातनं मुलांच्या वहीत, मुलांच्या वहीतनं डायरेक्ट कपाटात, एवढंच त्याची जर्नी असते त्याच्यामध्ये काही.
आणि सर्वात
moving from go ahead.
सर्वात निरुपयोगी त्यांनी जे सांगितलं, सर्वात निरुपयोगी बस माहिती ही जो सर्वात जास्त एफिशियंटली सांगेल तो हुशार.
आय गेस इट्स अ गुड टेस्ट ऑफ मेमरी राईट, हाऊ वेल यू कॅन रिमेंबर समथिंग.
नो बट इट्स नॉट जस्ट मेमरी, इट इज नॉट व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन इज व्हॉट ही इज सेइंग, व्हिच इज ट्रू. इट इज द मोस्ट युसलेस इन्फॉर्मेशन, हू कॅन रिमेंबर द बेस्ट. एका शब्दात त्यांनी फोडून काढलंय ते सगळं. सॉरी ड्रू,
आय ऑल्सो लाईक द डिस्क्रिप्शन ऑफ कंपस आणि डिवायडर, म्हणजे विच इज राईट थिंग्स दॅट आय हॅव फॉरगॉटन इन लाईक 20-25 years. सो इट वॉज अमेझिंग टू गो बॅक टू दॅट अँड विज्युअलाइज. ही हॅज अ ब्युटिफुल डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ द एव्हरी टाइम ही वुड ट्राय अँड ड्रॉ अ सर्कल विथ अ कंपस. Oh. It would end, those two lines would not, you would not get a circle, you would get a chakli like shape.
Right, barobar, pan te kay madhe madhe vaatet kay vaycha te mahit nahi. This took me to my dear, mala vaycha re asa. It was terrible, that whole compass thing, I don't know. And I was not into it, I was very fidgety, you know, or I was enough fidgety for it. This has actually happened with me several times. And I always wondered what happened. Tema vaatayacha mala, kay nakki chuktay? Wasn't getting it, right? It was like, and त्याच्यामध्ये परत त्यांनी जॉमेट्रीचा त्यांनी actually low blows दिले. That is like one of the lighter bits of the humor. ही दोन समांतर two parallel lines.
Yeah. Never meet.
एकेकाचे स्वभाव असतात वगैरे.
Amazing. Real life ला त्यांनी लगेच ते compare करून असतं.
actually you could say that about the compass too. There are some meta ideas, right, that you want to draw a circle but you can't. Or two parallel lines don't meet. त्याचे असे डिरेक्ट लाईफ मध्ये पण ट्रान्सलेशन होत येईल. व्हेरी कूल.
माय गॉड, आय थिंक ध्रुव तू हे पहिल्यांदा ऐकलंस, यू मस्ट बी रिअली एन्जॉईंग इट. आय रिमेंबर यू इमिजिएटली वोटिंग फॉर दिस एज द टॉपिक बिटवीन दिस अँड आय थिंक पानवाला, अँड यू सेड नो नो लेट्स स्टिक टू बिग विथ द मॅट्रिक. सो इट वॉज लाईक
Yeah, and again, my big reason was because how relatable this is. Everybody has been through degree the metric, right, in some shape or form. And compared to many of the Vyakti Ani Valli Madle series, those personalities may not have come across them, but this is very relatable. Yeah. So that's why I really like it a lot.
I loved some of these other jokes. I don't know where me to lihun getle, but driver kasa ka ase na, pan tire basle ki adi puncture hoto tacha chehra.
अर्जुना आणि कर्णाचा.
दॅट
इज अ ग्रेट स्टोरी. आय ऑल्सो लव द सॉरी आर यू स्टेइंग ऑन दॅट स्टोरी, गो हॅड.
नो वी आर स्टेइंग ऑन दॅट स्टोरी, इट्स अमेझिंग.
आणि कृष्ण आम्ही चिडीचा डाव खेळलाय, मला अर्जुन वगैरे कधीच आवडले नाही.
आणि ते आणि नंतर हाऊ द जोक लँड म्हणा की हे मी एकदा सगळं माझ्या वहीत परीक्षेत हाऊ इट लँड, हे परत माझे विचार नव्हते त्यावेळेला. मी लहानपणी हे मांडले विचार आणि मग जे फोडलाय मला गुरुजी.
सो कॉम्पिटिशन पण तिथलं सगळं.
तुम्ही आधी ऐकत बसताय सर्वच काय सांगताय ते अर्जुनाबद्दल आणि कृष्णाबद्दल. आणि नंतर ते म्हणतात हे एकदा मी सगळं लिहिलं होतं माझ्या पुस्तकापैकी.
यू हॅव समथिंग एल्स ग्रुप?
No, I on the same idea, the time he asks the, there's an amazing Draupadi joke, right? which if you haven't heard it, you should go listen to it. It's really funny.
Yeah.
I was one of them.
No, I was saying Vineet was definitely one of those kids who would have a smart ass answer to whatever the teacher said. मैं एक एक अजून एक मुलगा होता वर्गात हर्षल ही यूज टू से एव्हरी टाइम द टीचर सेड समथिंग यू नो समबडी डिड समथिंग ग्रेट तो म्हणायचा मग पेढे असं काहीतरी
म्हणायचं आय थॉट आय वॉज टोटली अ कॅरेक्टर दॅट पुलर डिस्क्राइब इज आठव्या हेनरी ला काय केलं तर सातव्या हेनरी काय आठव्या दिस इज टोटली मी आय थिंक आय वुड हॅव दॅट इज मी आय मस्ट हॅव सेड इट्स लाइक सेव्हरल टाइम्स ऑन दिस लाइन दिस इज वाइज एज
आन्सर
एंड द फनी थिंग विथ दॅट इज दॅट इट रिअली मेक्स गोईंग टू स्कूल म्हणजे असे आय एम नॉट सेईंग मी पण म्हणजे असं थोडं काहीतरी असेल ना ते गोईंग टू स्कूल बिकॉज प्लेजरेबल आहे फॉर एव्हरीवन इवन इफ यू हॅव अ कपल ऑफ मोमेंट्स लाईक दिस इन द क्लास बिकॉज नाहीतर इतकं रुक्ष आणि पेनफुल आहे तो एक्झिस्टन्स इन दॅट फाईव्ह आवर्स आय मीन हाउ द हेल यू गेट थ्रू दिस
काही काही त्यातले जे क्लासेस असतात ते एंटरटेनिंग असतात वी आर लुकिंग फॉरवर्ड मस्त जॉग्राफी म्हणजे मजा असं ते असायचं आता आपण थोडंसं डिस्कस करू मला तुम्ही सांगा की वर्स्ट पनिशमेंट काय होते तुम्हाला साधारण आठवत आहेत
मॅन
इथे पण भयानक पनिशमेंट
दिसते व्हेरी पेनफुल टॉपिक या द वर्स्ट पनिशमेंट वॉज स्टँडिंग आउटसाइड आय थिंक इट फेल्ट वॉज वर्स फॉर मी बिकॉज यु नो इट वॉज लाईक रिमूव्हिंग अँड आय शुड गेट एम्बॅरेस बिकॉज इफ समवन इज म्हणजे ते आम्हाला क्लासच्या बाहेर थांबायला सांगायचे मला और कोणालाही दॅट वॉज लाईक रिअली रिमूव्ह यू फ्रॉम सोसायटी सॉर्ट ऑफ यु नो यू डोंट डिझर्व टू बी हिअर अँड द थिंग इज वॉट आय हेटेड वॉज नॉट जस्ट दॅट बट वॉट रिअली पेन मी वॉज की दुसरे कोणी टीचर किंवा हे पास झाले ना किंवा कोणीतरी
प्रिन्सिपल
पास झाले इट यूज टू बी डबल इट यूज टू हर्ट
लाईक
कम्प्लीट ह्युमिलिएशन लाईक यु नो अँड आय यूज टू हिट इट अँड आय यूज टू ट्राय टू बी कूल सो वन ऑफ माय थिंग्स वॉज इफ समवन इज पासिंग बाय आय यूज टू ट्राय अँड एंटर द क्लास मे आय कम इन अँड देन दे पास आय मूव बॅक अगेन सो स्टफ लाईक दॅट यु नो इट वॉज लाईक रिअली दिट वॉज लाईक अ रिच्युअल आय हॅड अ कपल ऑफ मूव्स रेडी the moment some teacher comes or someone I'm trying to be cool you know or you know I have a book and I'm writing something and you know I'm as a process mode bahir challo ka pude challo but yeah that was the worst for me the punishment
yeah
what about you Hupal
Dhruv can't answer this question he never got punished
me mala pan he stand out the outside the class ek I am common phrase he punishment mit pan ti bari asaycha re kai kai mulanna maraycha vare na te prakar aplya vel chaayacha म्हणजे आणि मग आमच्या एक टीचर होत्या की ज्या कानाचे खालचे लोब पकडायच्या नखानी वगैरे काय काय वगैरे करून आणि लाईक शी युज टू गो ऑन आणि पेन युज टू लाईक रिअली बी बॅड म्हणजे पोरं वेडी व्हायच्या टीचर्स वर लाईक क्रेझी बॅड
ध्रुव हॅज नो आन्सर सो लेट्स मूव ऑन
आय वॉज आस्क्ड टू लीव आय डोंट वॉन्ट टू लूज माय कूल क्रेडेन्शियल्स बाय सेइंग आय नेव्हर गॉट पनिश्ड बट नो आय या नथिंग लाईक विनीत फॉर शुअर विनीत स्पेंट मोस्ट as much time outside the class as he did inside
yeah well not as much
but अजून एक मला कळायचं म्हणजे इतकं ते हेअरकट्स
या
आणि नेल्स वगैरे
नेल्स या
आणि मग आमच्या ह्याच्यात एकदा प्रिलिम्स मला आठवतं प्रिलिम्सच्या वेळे पोरांना पाठवले रे आणि मग त्यांचे पेपर चालू झाले होते आणि ते यु नो ते आता जाऊन केस कापून यायचे वगैरे क्रेझी बिचारी काही जण गेले होते
वाव
सो दे मिस 15 मिनिट्स ऑफ द एग्जाम रे काय वाटतं ते
दॅट इज क्रेझी I think in Abhinav they were never that strict about the only thing I think they wanted to see is that you tucked your shirt in
right? and nothing the, and the girls had to keep their hair tied I think neat or something I think that was the only but that apart we were very relaxed I think
I think
the bigger Patrick atra mala dusra kasa prashna padto ki आपण किती मायक्रो लेवलला आपण क्रिटिसाइज केलं शाळेचं तर अजून एक पुलंचं जे म्हणजे ह्याच्यामध्ये मला आता आपल्या बोलण्यावरच मला एक जाणवलं की ही इज ह्युमर आहे ते आणि त्याच्यामध्ये त्यांनी बरंच काय काय ऑफकोर्स डेप्थ इन ट्रू पुलर स्टाईल खूप डेप्थमध्ये गेलेत आणि काय काय त्याच्यामध्ये खूप अंडर करंट्स त्यांनी फिलॉसॉफी हे बी सगळं जे जीवनाला धरून काय काय गोष्टी आहेत त्या त्यांनी त्याच्यामध्ये मांडल्या आहेत इन इज वे इन अ व्हेरी लाईट वे पण मला असं वाटतं की ही इज इन जनरल लुकिंग ॲट इट व्हेरी फिलॉसॉफिकली की अरे हे काय वेळ होता म्हणजे त्यांना रिग्रेट अशी नाहीये खरी रिग्रेट ही इज लुकिंग ॲट इट की अरे इट वॉज जस्ट वॉट अन एक्सपिरियन्स दिस वॉज यु नो अँड इज लुकिंग ॲट इट अगेन डिटॅच्ड अ लिटल बिट इन अ व्हेरी डिटॅच मॅनर इज लुकिंग की अरे हे काय होते 10-15 वर्ष कसले वेडेपणा होता यु नो पण म्हणजे कळलं का तुला त्यांना असं हे नाहीये ही इज नॉट सेईंग इट विथ सम ॲनिमॉसिटी ऑर असं काही त्यांना ते फार असं तिखट झाले आहेत किंवा आत्मनं फार दुखवले अजिबात नाहीये आणि ही हा त्यांनी हे आपल्या सगळ्यांना पण ते आग्रह करतायत की अरे हे बघ हे जाऊ दे म्हणजे सगळेच गेले त्याच्यावरून किती वेडेपणा होता, काही लक्ष द्यायचं नाही दामले मास्टरकडे, असं हे पण एक छान भावना आहे त्याच्यामध्ये. यु नो लुक एट इट की वाय एम सेईंग इज बिकॉज एस्पेशली मी इट टूक मी सम टाइम, पण बऱ्याच जणांना अरे थोडे ते जे अनुभव असतात शाळेमधले ते टेक्स अ लॉंग टाइम यु नो टू 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 कम टू टर्म्स विथ इट इवन इन युअर अडल्टहूड की अरे दिस इज सो यू हॅव टू लेट गो, इट्स पार्ट ऑफ लेटिंग गो अँड जस्ट it just happened you know and it was not a big deal, it's not a big deal. I think that is I'm thinking maybe one of those things that you can take away from degree the matric
correct of course and to ek kaal asa asto na ki tumhala choice nasto yeah lahan asta tumhala shaale ghatlele asto ani he 10 varshe complete karayche dada tumhala avdu de nako avdu de tumhala kay anubhav yete but I think you know तर त्यावेळेचा काळ तो प्रत्येकालाच ज्याच्यात म्हणून ह्याच कथाकथामध्ये म्हणा केवढं आपल्याला दिसतं आपली पण आपला पण एक त्यातही दिसतो काही काही ठिकाणी की अरे आमच्या इथे शाळेत पण होते असे दामले मास्टर, मग आमच्या वेळेस पण असे होते की जे हिंदी पण असे एक वेगळ्या स्टाईलने शिकवायचे किंवा असे, त्या म्हणून त्या ती जास्त रिलेटेबल वाटते जसं ग्रुप म्हणला
Yeah. There is an interesting question here, which is, you know, like what role does schooling have to play, right, in making you who you become? And like, for example, all these things that Pula did and the you know, the fact that he tried to crack these jokes and all, whether they worked or not, the Draupadi joke or writing about Karna and Arjuna, they probably played some part in making him who he became. And you know, or so I think that is an interesting question, because you know, we are all parents now and sending our own kids to school. So the Bhupal Manlatasa, when you are the kid, there's nothing much you can do, you go through this. But when you become the parent and you do have that choice, it is something to think about. I don't have an answer, but
yeah.
Would Pula have been happier, better off, different had he gone to, you know, a quote-unquote better school?
I think he would have been, there would have been less material for him, for sure. Because I think he was independently a very, very interesting personality, that apart. But to a larger context, to a larger question, ki tu mhanto hais, ki better school or we have a choice. I think in general, apan he adhicha episodes madhe kadachi discuss kelela asel. पण आपण ही जी पोलंडची सोसायटी होती, वी आर प्रोग्रेसिव्हली बिकमिंग, दॅट इज माय ऑब्झर्वेशन अँड आय थिंक बोथ ऑफ यू कॅन कॉमेंट ऑन इट, वी आर बिकमिंग मोर अँड मोर करेक्ट सोशली अँड वी आर बिकमिंग लेस एक्स्ट्रोवर्टेड अँड इफ वी डू गो आउट इट इज अगेन विथ अ व्हेरी व्हेरी वी आर व्हेरी केअरफुल अँड ते केअरफुलनेस आता आपण इनकॉर्पोरेट केले, दॅट इज द सेन्स ऑफ बिईंग यु नो, म्हणजे जी इन्फॉर्मॅलिटी आधी होती ती आता नाही आहे. So, automatically change ahead. Even if they go to the same schools, you know, the teachers also are not going to be so extroverted. So, in a way, Damle Master is now a thing of a museum. He's a museum piece. That sort of, maybe, I'm guessing, rural India, they are still Damle Master. Azunay. Rural, jithe yevda checking nahi and jithe...
Shala lahane ani dite. Jithe 20-25 mula dite.
Not just that, yevda political correctness alel nahi azun society. अजूनही तुम्ही जिथे मारू शकता बेसिकली, जिथे तुम्ही मुलांना हमकास एखादा चिमटा काढू शकता विदाउट वंडरिंग की कोणीतरी आई येऊन बाबा येऊन कंप्लेंट करणार आहे प्रिन्सिपलकडे, त्या शाळेकडे अजूनही कॅरेक्टर्स असतील. पण आय थिंक शहरी शाळांमध्ये एस्पेशली इंग्लिश मिडियम ज्या आता सगळे मिडल क्लास लोक चाललेत इन द लास्ट 20-30 इयर्स, तिथे आय डोंट थिंक एवढे कॅरेक्टर्स इन टर्म्स ऑफ टीचर्स असावेत असं मला वाटतं.
आणि त्याचा प्रश्न आय थिंक हा आहे की आपण जात होतो, कारण की शाळेत सगळे अजून जातात मुलं शाळेत, तर ते मी शाळेकडे कसं बघतो माहिती का, इट्स काइंड ऑफ त्या एज साठी आणि त्या त्या तुमचे जसे एज वाढतं तशा सोशलाइज करण्याचं एक ते सोशल काय स्किल्स म्हणूया आपण, किंवा
इट हॅज टू मिरर द सोसायटी,
तुमच्या बीड मध्ये तुम्ही असता. वेरॅज तुम्ही घरी जर होम स्कुलिंग वगैरे जो प्रकार आहे थोडस, तिथे पण माझा थोडासा हे आहे की
विरोध आहे,
कारण तो मग तुम्ही ना तो तुमचा जो चाइल्ड आहे त्यांनी बघितलंच नाही मग आजूबाजूच्या मुलांचे हावभाव काय, त्यांना कसं म्हणजे त्यांच्याकडे काही दुसरं इंटरॅक्शनच नाही आहे,
राईट.
म्हणून कुठेतरी शाळा ही तुम्हाला खूप ज्यांनी म्हणजे केवढं मांडलंय म्हणा शाळेतलं ह्याच्यातच या डिग्री ते मॅट्रिक मध्ये केवढं त्यांनी ते मांडलंय, जरी काही एक्झॅजरेशन असेल काही आठवल्या गोष्टी असतील, पण ती मेमरी जर नसेलच 10 पहिल्या ह्या कोळ्या वर्षांची, ती वर्ष खूप इनोसंट असतात, ही पहिली जी असतात ती, आणि तिथे खूप मोठी डेव्हलपमेंट होत असते,
राईट.
आणि काहीतरी अगदी लोक तज्ञ सांगतील पण की तिथे तुमचा ब्रेन सर्वात जास्त हे होतो वगैरे, डेव्हलप होतो वगैरे, माहिती नाही काय, पण आय थिंक म्हणून ती शाळा महत्वाची
आहे, बरोबर आहे. आय थिंक तो एक अँगल सर्टनली आहे की सोशली द स्कूल बाय डिफॉल्ट मिरर्स व्हॉट इज हॅपनिंग इन सोसायटी. सो त्यावेळेला ते मिररिंग काय होतं की देर वॉज इट द स्कूल वॉज नॉट अबाउट रिअली गिव्हिंग द चाइल्ड brain power or imagination. It was about giving it, feeding it information and making him like a cartoon level, you know, where he like a clerical level. Correct. You know, everything. I think that continued in our era, I would say.
Mm-hmm.
But it
continued. Yeah. I think anything before internet, you know, pre-internet era education, you are relying on them for everything, and textbooks and teachers dominate your information. Yeah.
I think post-liberalization, economy zali tyachyantar tuma halu halu badlav yayla lagle. So ata I think even parents are not forcing so much. Jevda aplyala hota ti it was out of insecurity. Kare he mhanje evda evda tari kela pahije evda पगार तर मिळायला पाहिजे. आता तसं थोडं थोडं बदलतंय आणि इट इज अ लिटल बेटर आय थिंक. दॅट चेंज आय वुड सर्टनली से इज बेटर बिकॉज आय वुड से चिल्ड्रन आर ब्रीदिंग मोर.
मार्कांपेक्षा अनुभव महत्वाचे आहेत तुम्हाला जे त्या मुलांना जे येत आहेत ते. तिथेच आय थिंक पॉझिटिव्ह गोष्ट राहते. जे तुम्ही जे म्हणता ना की आता आम्ही शाळेत काय नेलं
बरोबर
ते अनुभवच बेसिकली आपण कॅरी करू शकतो.
बरोबर.
अगेन त्या एजच्या प्रमाणे म्हणजे आता आपण बोलतोय अनुभव वगैरे पण त्यावेळेस अनुभव हा शब्द पण आपल्याला कळत असतो. म्हणून ते सटल ते जातं होते. सबकॉन्शियसली यू कॅरी इट अहेड.
राईट. आय मीन छोटी गोष्ट आहे आता म्हणजे डायग्रेसिंग अ लिटल बिट बट हे जे लर्निंग डिसेबिलिटी होतं हे लर्निंग डिसेबिलिटी आय डोंट नो अबाउट यू गाईज बट आय नेव्हर वॉज अवेअर ऑफ दिस अँड आय एम नॉट शुअर इफ एनीवन आय एम नॉट अवेअर दॅट एनीवन एल्स वॉज अवेअर वेन वी वर टिल मॅट्रिक. की ज्या लोकांना खरंच आकडे कळायचे नाहीत किंवा ज्या लोकांना हँडरायटिंग सारखे स्पेलिंग मिस्टेक्स करायचे इट वॉज नॉट बिकॉज ऑफ लॅक ऑफ एफर्ट नेसेसरीली इट वॉज ऑल्सो बिकॉज ऑफ दिस होल डिस्लेक्सिया. आय मीन वॉट वी सॉ लेट ना तारे जमीन पे आलं आणि यु नो देर इज ट्रिमेंडस अवेअरनेस नाव देर आर रेमेडियल टीचर्स. देर इज अ सेपरेट सेक्शन इन माय स्कूल वेर आय टीच विद्या व्हॅली की देर इज अ सेक्शन ऑफ रेमेडियल टीचर्स की जे डायग्नोज द प्रॉब्लेम अँड यु नो ॲटलीस्ट देर इज अ डिपार्टमेंट. आय डोंट नो आय एम शुअर देर आर प्रॉब्लेम इज वेल. But can you imagine I think Dhruv knows because we were in the same class. There were so many children who were having these difficulty and they were being victimized. So that is the bad thing about it. Because if you can take it, you can take it. And then you can sit back and say, ki, are, that made you who you are. But what if that made you someone, I mean, you were in a really bad place and you can continue to be in the bad place later on, you know, because of that trauma that you had to go through. So I think for that, we are in a better position right now. I will not want to go back to the Damli Master days just for the romance of it, you know.
yeah
I mean I you know what is childhood about in some sense is about finding the things that make life worth living, you know. I mean, I ultimately I think that's what a good childhood should be. So I if you are a kid who is struggling with, you know, something in school and that is the only way you are measured, right? And then it becomes really hard to say, okay, what is good about all of this, coming to school, you know, tu manala vinita sate, you know, kids that would crack jokes really become something you look forward to because you have a laugh, you have something. But I remember Abhinav Madhe, you know, when we were there were a few students who you knew something was not right, you know,
right.
And they were struggling either at home,
right.
And you had friends like that who there were kids who wouldn't come for many, many days to school. So, yeah, ithe pan America, you know, you see the teacher tries to teach to the middle of the class, but then you go for on either side, if you are like way ahead of the class or struggling in a particular area, there are interventions, they call them intervention. And you go for an extra class or you go when the class is doing math, you go do something else because you're pretty okay at math, but your reading is struggling. So this customizing education, as difficult as that is starting to or has been happening.
Yeah.
I don't know how effective
it is.
That's
a good step, yeah. I think, over of anything. I've also seen to the other side of the curve where a lot of the students who are very smart, they use it as an excuse to, as an easy way out. And that is also a discussion nowadays that, you know, okay, maths madhe thoda struggle tar aahech na maths madhe. Ashe kiti great, brilliant aahech students. Maybe there are 10 or 20% who just get mathematics immediately. But there is a bit of struggle to understanding concepts. And if you put that down to learning disability, you know, or not, I mean, what do you say? It's the incapacity to learn, inherent incapacity to understand. I think so. It is a fine line because sometimes you have to push it also a little bit. You have to stand your ground and give it an honest effort and then, but I'm sure there are ways to diagnose it if they can really. So, but anyway, I think that was just a sort of a digression.
Yeah,
what is happening?
Digression.
I think I would conclude by मैं मला प्रेक्षकांना किंवा आमच्या लिसनर्सला सांगायला आवडेल की वाटतंय की तुम्ही अवश्य बिगडीते मॅट्रिक सगळे मिळून ऐका, म्हणजे फॅमिलीमधून बसून ऐका. आणि का ऐका मी सांगतो, कारण असं आहे की काही काही संदर्भ जे आहेत किंवा कॉन्टेक्स्ट ते तुम्हाला कदाचित स्वतःहून समजणार नाहीत. त्यामुळे मी रिक्वेस्ट तुम्हाला करीन की सगळेजण मिळून, म्हणजे आई बाबा आणि आजी आजोबा जरी असतील तरी अवश्य त्यांच्याबरोबर हे, म्हणजे अक्षरशः मी म्हणेन की हा सांस्कृतिक खजिना आहे बिगडीते मॅट्रिक अमंग लॉट ऑफ द अदर कथाकथन जे पुलंचं आहे. आणि हे श्रीमंती, प्रचंड श्रीमंती आपल्याला देण्यासारखं हे गोष्ट आहे. आणि श्रीमंती वाटून जेवढी जास्त तुम्ही शेअर कराल ती जास्त वाढेल अशी ती श्रीमंती, आणि तुम्हाला जास्त ती टिपता येईल. त्यामुळे माझं एकच, मी असं जनरली हे करत नाही उपदेश, पण मला असं अगदी वाटतं की डोंट मिस आउट ऑन दिस. आणि हे वेळच्या वेळेला मुलांना सगळे मिळून एक मेक इट अ वन आवर थिंग इन द इव्हनिंग अँड यु नो सिट ओव्हर इट, हॅव डिस्कशन ओव्हर इट. कारण ह्याच्यावर की दुसरी मजा नाही आहे. नथिंग कॅन रिप्लेस दिस सॉर्ट ऑफ अ यु नो प्रेझेंटेशन. इट माईट बी डिफिकल्ट, तुम्हाला थोडं अवघड जाईल कदाचित काही काही गोष्टी, पण सर्टनली आय वुड रिक्वेस्ट की सगळ्यांनी मिळून एक फॅमिली आउटिंग सारखं करा, किंवा मित्रांचा ग्रुप आहे. आजकालच्या जगात मित्र इज फॅमिली. मित्रांबरोबर मिळून एक असा एफर्ट करून सगळ्या मुलांबरोबर अवश्य ऐका ही माझी प्रार्थना. आणि आम्हाला एपिसोड कसा आवडला हे नक्कीच कळवा, कॉमेंट्स करा, गिव्ह अस फीडबॅक. टिल देन, फॉर नाव वादच नाही कडनं, नमस्कार, सी यू सून,
बाय बाय,
बाय बाय, नमस्कार.
सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी, सुनता है गुरु ज्ञानी. गगन में आवाज